कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी रेणुका शहाणे. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. आता मला सांग की खरंच सुरभी मध्ये तुझी एंट्री कशी झाली? कारण तो कॉन्सेप्ट इतका वेगळा होता आणि इतक्या जागेहून तुला पत्र यायची, त्यावेळेसची फॅन फॉलोइंग तुझी वेगळी असणार. हा, लोक भेटल्यावर विचारत असतील अहो ते पत्र मिळालं का, काय तू पोस्टमन म्हणून. सांग ना तो अनुभव. ऍक्च्युली सुरभीच्या वेळेला माझं एम ए झालं होतं बाय दॅट टाइम, आणि मी इनफॅक्ट गॅप घेतला होता एक वर्षाचा. मी ठरवलं होतं की पी एच डीच्या आधी एक वर्षाचा गॅप घेऊन नीट.
पी एच डी आहेच का अजून?
त्यावेळेला होती माझ्या डोक्यात. आणि मग मी ठरवलं की एक जे काही ऑफर्स येतील वगैरे काम जर मला मिळालं अभिनयाचं तर मी करेन. तर त्या काळात मला सर्कस मिळाली. आणि
अपोजिट तू त्याच्या लव,
या लव इंटरेस्ट म्हणजे फ्रॉम माय साईड बट अनरिक्वायटेड फ्रॉम हिज साईड. एनिवे,
पण ती कशी मिळाली, ती कशी मिळाली सर्कस सिरियल?
तर सर्कस सिरियलची एक मजेदार गंमत आहे की अजीज अंकलनी मला बोलावलं होतं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि ते म्हणाले की तू आधी काय केलं असतं. मी सांगितलं आहे दोन सिरियल्स वगैरे केलेत आणि थिएटर अर्थात मी करत होते. तर ते म्हणाले की तुला एक कॅरेक्टरसाठी आम्ही बोलावलं आहे, पण त्या कॅरेक्टरचं स्क्रिप्ट नव्हतं आणि ते एक छोटंसं कॅरेक्टर होतं. म्हणजे शाहरुख बरोबर जी UK वरून येते परत मुलगी, त्याची मैत्रीण आहे ॲक्च्युली, तर तिच्या रोलसाठी मला बोलावलं होतं. तर त्या ती स्क्रिप्ट नसल्यामुळे त्यांनी मरियाचं मला वाचायला सांगितलं की मरिया वॉज वन ऑफ द मेजर कॅरेक्टर्स, त्याच्यासाठी दे वर स्टील कास्टिंग, म्हणजे दे वर ओपन टू कास्टिंग. तर मी ते वाचलं आणि अजीज अंकल हॅड जस्ट टोल्ड मी की हे असं असं मरियाचं बॅकग्राऊंड आहे आणि वाचन कर तू. आणि मी वाचलं आणि अजीज अंकल म्हणाले तूच माझी मरिया म्हणून. मी म्हटलं काय एवढा मोठा रोल, तशी नव्हती. ते म्हणाले नाही नाही, आय हॅव फुल कॉन्फिडन्स. आणि इनफॅक्ट कुंदनशा म्हणाले होते की नाही नाही ये काच आहे मरिया वगैरे, कारण माझं खूप इंडियन आहे ना फेस. तर त्यांना कुठेतरी वाटलं की नाही दिस इज नॉट द मरिया दॅट वी थॉट ऑफ. तर अजीज अंकल सेड नाही नाही ती काम अगदी व्यवस्थित, म्हणजे जे कॅरेक्टर आहे ते ती व्यवस्थित करेल म्हणून हीच माझी मरिया. तर एनिवे, सो दॅट्स द वे आय गॉट सर्कस. मग मी आंतरनाट्यबरोबर सातत्याने काम करत होते आणि आम्ही एक नाटक केलं सांधा नावाचं, त्यात अजित भुरेनी मला डिरेक्ट केलं होतं आणि त्यांनी जी काय कंबर तोड मेहनत घेतली माझ्यावरनं, तो म्हणाला नाही नाही माझा विश्वास आहे की तू चांगलं करणार आणि तू चांगलीच ॲक्ट्रेस आहेस. तर एक असा एक विश्वास टाकणारा माणूस की हु विल से दॅट यू हॅव इट इन यू, ते अजित भुरेनी मला तो कॉन्फिडन्स दिला. आणि सांधामधलं मला का माझं जे काम होतं ते बऱ्याच लोकांना खूप आवडलं आणि तेव्हा मला जर असं वाटायला लागलं की येस मी अभिनय करू शकते.
ओके, सो दॅट्स हाऊ यू डिसाइडेड की तुला आता अभिनय क्षेत्रात काम करायचं? तर
नॉट रिअली, म्हणजे ॲज अ मी ते हॉबी म्हणून करायची आणि मी शिकतच होते साईड बाय साईड. म्हणजे ते माझं आता BA नंतर MA सुरू झालं होतं. माझ्यात न्यूनगंड पण एक होता की अरे माझा आवाज कोता आहे, हे मला ते रेंज नाही आहे, त्याला म्हणजे अजित भुरेनी ते चेंज केलं, माझ्यातला स्वतःतला कॉन्फिडन्स चेंज केला. आणि 1987 ॲक्च्युली मी कॉलेजमध्येच होते तेव्हा माय फर्स्ट हिंदी सिरियल आय डिड, आय फेस द कॅमेरा फॉर द फर्स्ट टाईम इन 1987. PC और मौसी नावाचं एक ब्रेकफास्ट सिरियल होतं दूरदर्शनवरचं, ते लिहिलं होतं जयंत कृपलानीनी आणि त्याच्या बायकोनी गुलन कृपलानीनी ते डिरेक्ट केलं होतं. तर त्याच्यामध्ये तीनच पात्र होती, फरीदा जलाल, पंकज बेरी आणि मी, आणि कम्प्युटर, PC म्हणजे कम्प्युटर. तर त्यावेळेला कम्प्युटर्सच खूप नवीन होते त्यामुळे ते ॲक्च्युली इट वॉज फार अहेड ऑफ इट्स टाईम. आणि पाचच एपिसोड्स होते आणि ती गोष्ट 5 एपिसोड्समध्ये संपत होती त्या काळात, बरं का, डेली सोपच्या जमान्याचे लोक. आणि तर तो माझा पहिला अनुभव आणि तो इतका सहज अनुभव होता, मी काय सांगू. म्हणजे थिएटर जेवढं मला कठीण वाटायचं ॲज अन ॲक्टर, तेवढंच सहज मला टेलिव्हिजनचं ॲक्टिंग आलं आणि मला वाटतं आय वॉज मेड फॉर दॅट.
मला आठवतं रेणुकाताई, सुरभी मी तुला जेव्हा पहिल्यांदा बघितलं, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा, तेव्हा मी तुला दूरदर्शनवर बघितलं. बापरे, किती क्रेज आणि किती त्यासाठी ते टीव्ही समोर बसून राहणं आणि बोलू नका यार एक मिनिट, ते वाचतीये ना ती लेटर वगैरे, इतकं असायचं. अरे बापरे, सवाल जवाब खूप छान, खूप मजा यायची. मला अजूनही ते चित्र स्पष्ट दिसतं की तू कशा पद्धतीने बसायची आणि तुझा नमस्कार. सो आय कांट फॉरगेट दॅट, यु नो, फॉर मी इट्स लाईक यु नो माझं लहानपण असं आहे.
इनफॅक्ट मला खूप आनंद होतो जेव्हा बरेच तीन जनरेशन्सची जी मुलं आहेत ना त्यांना सुरभी आठवतं की त्यांच्या लहानपणाचं हायलाईट काय होतं टेलिव्हिजनवरचं. तर सुरभी, कारण एक असा कार्यक्रम जिथे पालक स्वतः म्हणायचे की अरे बसा आणि सुरभी बघा.
पण मला तुला तेच विचारायला आवडेल की यु नो त्याच्यात तर तू खूप पत्र वाचलीस, पण आता एवढी टॅलेंटेड मुलगी, गुड लुकिंग असं असताना तुला लव्ह लेटर्स येणार नाही असं होणार नाही ना? सो कॉलेजमध्ये मला खरं सांग की तुला किती लोकांनी प्रपोज केलं?
कॉलेजमध्ये नाही प्रपोज, म्हणजे आम्हाला एक्लेअर डे आणि रोज डे असायचं तेव्हा आम्हाला 24 वगैरे फुलं मिळाली की लगेच कळायचं की वा वगैरे. काही निनावी पण असायचे त्यामुळे कळत नसायचं की तुम्ही कोण. एक मुलगा होता तो दार्जिलिंगचा होता, तो हॉस्टेलमध्ये राहायचा आणि मला खूप आवडायचा तो, म्हणजे 12वीचा काळ होता तो. आणि आम्ही फॉर सम रिझन त्याला ईटी म्हणून मी नाव ठेवलं होतं. हां, म्हणजे त्यावेळेला ईटी स्पिलबर्गचं आलं होतं ना, अँड असं क्यूट म्हणून ईटी. हां, आणि तो त्याचं नावही मला माहिती नव्हतं. आणि अचानक आमचं सोशल होतं 12वीचं आणि त्यावेळेला ही आस्क्ड मी फॉर अ डान्स आणि अपटाऊन गर्ल हे गाणं बिली ज्वेलचं जे आहे ते गाणं चालू होतं, तेव्हा त्यांनी मला डान्ससाठी विचारलं आणि मी इतकी घाबरले की मी म्हटलं नो 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 नो, अगदी काकूबाई रिस्पॉन्स दिला
मदन
तो ही सेड नो. तर मी अशी थोडा 2 सेकंद असेल त्याच्या बरोबर जरा असं हल्ले थोडी आणि मग नंतर म्हटलं ना आय हॅव टू गो बॅक टू माय फ्रेंड्स असं. किती हॉरेबल, हाऊ चीप. 93.5
रेड एफएम बजाते रहो.